सुखंत्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ।
सुखंत्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ।
हे भरतश्रेष्ठ अर्जुना, सुखही सात्विक राजस तामस असे तीन प्रकारचे आहे, त्यांच्या संबंधी सांगतो ते ऐक। सुख हा शब्द साधित शब्द आहे। सु म्हणजे योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे, जसे असावयास हवे तसे असणं। ख म्हणजे इंद्रिय, खरे तर स्रोतसे, शरीराचे सर्व व्यापार ज्यांच्याद्वारे घडत राहतात त्यांना स्रोतसे असे म्हणतात। ही स्रोतसे आणि त्यांचे व्यापार जसे असावेत तसे चांगल्या प्रकारे असणे म्हणजे सुख। या स्पष्टीकरणाप्रमाणे विचार करता आरोग्य संपन्नता म्हणजे सुख, त्याच्या उलट अनारोग्य म्हणजे दुःख असे म्हणता येईल, आणि हे पूर्णपणे यथार्थ आहे। पण हे किती खरं असलं आणि परिणामतः हितकर असलं तरी आपण सुख वा दुःख हे शब्द इतक्या तात्विक अर्थाने व्यवहारात वापरत नाहीत। व्यवहारतः अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम या व्याख्याच ठीक आहेत। जे हवेसे वाटते, ज्याच्यामुळे बरे आहे ही जाणीव निर्माण होते ते सुख, जे नकोसे वाटते ते दुःख। ज्यातील बरे वाटणे आणि नको वाटणे हेच नीट पारखून घ्यावे लागते। हे दोनही इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या संवेदना आहेत। त्या काही प्रमाणात वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असल्या तरी पुष्कळ अंशी ज्ञातृनिष्ठ आहेत। या संवेदनांमागे परिस्थिती, प्रकृती, संस्कार यांचा भाग महत्त्वाचा असतो। उदाहरणार्थ शीत सुखकारक की उष्ण सुखकारक याचे उत्तर वस्तुनिष्ठ दृष्टीने देता येणार नाही। उन्हाळा असेल, उकडत असेल, पित्त प्रकृती असेल तर शीत सुखकारक, उलट हिवाळ्यात गारठा वाढत असताना कफ प्रकृतीच्या माणसाला उष्ण हवे व्यवस्थित वाटेल। साखर आणि मिरची यांचे असेच आहे। गोड पानात न पडू देणारी माणसे आहेत, ती माणसे लवंगी मिरच्यांचीही भाजी करून खातात, तर एखाद्याला शिजताना आमटीत टाकलेल्या एखाद्या लहान मिरचीचा तुकड्यानेही ती आमटी भातावर घालून खाताना तोंड भाजल्यासारखे वाटते। उलट पेलाभर दुधात मूठभर साखर घातली तरी अगोडच आहे असे म्हणणारे लोक आहेत। हवे नकोची कल्पना अशी बरेच वेळा सापेक्ष राहते। म्हणून तर नीट जाणून घ्यावे लागते, त्यासंबंधीचे मार्गदर्शन करण्याचे कार्य गीता करीत आहे। भगवान सात्विक सुखाची ओळख करून देताना म्हणतात,